नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या 11 वर्सा कार्यकाळाच्या सरकारान देशाक स्वच्छ भारतासयत भ्रष्टाचार मुक्त भारत दिला अशें विधान मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केला. मोदी सरकाराक 11 वर्सा पुराय जावपाच्या फाटभुंयेर आयोजित पत्रकार परिशदेंत ते उलयताले.
कार्यकाळांत मोदी सरकाराचेर एक सुद्धा तसल्याच करप्शनाचो डाग आसचो ना म्हणून आमी म्हटलां की स्वच्छताय बी आनी करप्शन फ्री अशा पद्धतीचो हो सरकार आसा. ह्या सरकाराच्या 11 वर्सांच्या कार्यकाळात 140 करोड ह्या देशवासियां खातीर वेगवेगळी स्वप्नां दाखयली आनी ती स्वप्नां पुराय करपाचो हो कालखंड माननीय मोदीजी त्या कार्यकाळात जालो.
सेवा, सुशासन, गरीब कल्याण, विकसित भारत, सर्वोदय, अंत्योदय आनी ग्रामोदय मोदी सरकारान ह्या 11 वर्सात महत्व दिला अशें गोंय भाजपा प्रदेशाध्यक्ष दामो नायक हांणी म्हळां. प्रधानमंत्री जनमन येवजणे वरवीं पेडणे आनी निरंकाल वाठारांतल्या वानरवाऱ्यांक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गोंय सरकार काम करतले अशी घोशणा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केल्या. पणजे भाजपाच्या मुख्यालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत उलयतना तांणी म्हळां.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पीएम जनमन उलयता. आतां जनमन म्हणजे कितें तर अजूनय बी खंयच्याशी ट्रायब उरले आसत जाल्यार ताका मेन स्ट्रीमीन हाडप हें काम हे माननीय मोदीजीच्या सरकाराच्या कार्यकाळांत केलां. गोंयांत आशिल्ली वानरवाऱ्या कम्युनिटी तांकां मेन स्ट्रीमीन हाडपाचो प्रयोग हो आमी पयले फावटी केलो. काल तांकां भितरले 8 ते 9 जाणांक आफयल्ले भितरले 4 ते 5 जाण जे दयानंद सामाजीक सुरक्षा योजने खातीर इलिजिबल आशिल्ले तांकां दयानंद सामाजीक सुरक्षा योजनेचो फायदो हो आमी कालच्यान दिलो. थोड्या जाणांक सिनियर सिटीजनचे कार्ड दिली.
स्वच्छ भारता वांगडाच भ्रष्टाचार मुक्त भारत करपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी महत्व दिला अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळें. गोंयच्या आदिवासी समाजाचे उदरगतीच्या नदरेंतल्यान लेगीत सरकार काम करता अशें तांणी सांगलें. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी हस्तक्षेप केल्या उपरांत गोंय वैजकी महाविद्यालयाच्या दोतोरांनी पुकारिल्लो संप काल फाटीं घेतलो. काल मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी गोंय वैजकी महाविद्यालयांत वचून डीन दोतोर शिवानंद बांदेकार तशेंच दोतोरां वांगडा दनपारां बसका घेतली. हे बसके उपरांत आतां दोतोरांनी संप फाटीं घेतला अशें गोंय वैजकी महाविद्यालयाचे डीन दोतोर शिवानंद बांदेकर हांणी जाहीर केले.
उपकार मानता की ताणें हांगा आयले आनी आमचे गार्डा कडेन डिस्कशन केले आनी आय एम थँकफूल टू द गार्ड फॉर अंडरस्टँडींग द सिच्युएशन अँड दे हॅव कॉल्ड ऑफ द एज्युटेशन. आय एम ऑल्सो थँकफूल टू अवर फॅकल्टी मेंबर्स दॅट इन अ लार्जर इंटरेस्ट ऑफ गोवा मेडिकल कॉलेज दे हॅव विथड्रॉन द एज्युटेशन अँड वी वील सी दॅट वी मेक दीस इन्स्टिट्युशन वन्स अगेन अ बेटर प्लेस फॉर एव्हरी गोवन.
गोंय वैजकीय महाविद्यालय हॉस्पिटलाच्या दोतोरांनी दवरिल्लो 7 मागण्यो मुखेलमंत्र्यांनी मान्य केल्यात. गुन्ह्यांच्या तपासात ह्यान फुडें गोंय पुलिसां वतीन चडांत चड प्रमाणांत तंत्रगिन्यानाचो वापर जातलो. तंत्रगिन्यानाच्या वापरांत हेर राज्यांच्या तुळेंत गोंय कायमचे मुखार उरतले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. पुलीस मुख्यालयांत मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकीं स्पॉट द स्कॅम आनी रेडिकल कंटेंट एनालायझरचें उक्तावण केलें. ही दोनूय उपकरणां बिट्स पिलांनीच्या विद्यार्थ्यांनी तयार केल्यात. पश्चिम विभागीय राज्यांचे बसकेंत केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी रेडिकल कंटेंट एनालायझरची तोखणाय केल्ली. हेर राज्यय ह्या उपकरणांचो वापर करतले. हवामान. गोंयांत 12 जून ते 16 जून मजगतीं पावस पडपाची शक्यताय गोंय वेधशाळेन उक्तायला. गोंयांतल्या कांय वाठारांनी उटंगाराच्या पावसाची शक्यताय गोंय वेधशाळेन उक्तायला. 15 जून मेरेन उत्तर गोंय आनी दक्षिण गोंयांत विजेसयत गडगड आनी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास ते 50 किलोमीटर प्रतितास नेटान वारें मारपाची शक्यताय गोंय वेधशाळेन उक्तायला. कोवलुनांत काल जाल्ल्या म्हत्वाच्या AFC आशियाई कप पात्रताय फेरयेंत भारताच्या फुटबॉल पंगडाक येजमान हाँगकाँगान 1-0 अशें हारयले. हाँगकाँगच्या स्टिफन परेरान 94व्या मिनटाक गोल करतना जैत निश्चित केले. ह्या हारेक लागून भारताची सौदी अरेबियात जावपी 2027च्या आशियाई कप खातीर पात्रताय मेळोवपाची शक्यताय धोक्यात आयला. फिफा क्रमवारीत लेगीत भारत 133व्या सुवातेर देऊ शकता. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 वरांचेर आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.